RadioMandi.com पॉडकास्ट।
मधुकर कारखान्यास 7 कोटींची थकहमी। खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याला गतवर्षीच्या तसंच चालू वर्षातील गळीत हंगामातील देणी भागवण्यासाठी 7 कोटी रुपयांच्या अल्पमुदतीच्या कर्जास शासन हमी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अर्थ विभागानं शुक्रवारी घेतला आहे। त्यामुळे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल। फैजपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम 2017-18 देणी भागवण्यासाठी तसंच हंगाम 2018-19 हंगामपूर्व खर्च भागवण्यासाठी पुण्याच्या साखर आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेण्यासाठी सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं शासन हमी देण्यास मान्यता दिली आहे। या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या 28 मे रोजीच्या बैठकीतही मान्यता मिळाली आहे। आता या प्रस्तावाला काही अटी आणि शर्तींच्या आधारे मधुकर सहकारी साखर कारखान्यास 7 कोटी रुपयांच्या 6 महिन्याच्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी शासन हमी देण्यास अर्थ विभागानं मान्यता दिली आहे। स्थानिक राजकारणामुळे त्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सहकार क्षेत्रात बोललं जात आहे।